चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिलिपीन्सच्या मंत्र्यांनी व्यक्त केली साखर दर वाढण्याची भीती। फिलिपीन्सच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं की कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसारख्या प्रतिबंधात्मक उपाय केल्यामुळे देशातील प्रमुख 2 साखर कारखाने बंद आहेत। यामुळे घरगुती बाजारात साखरेची कमी आणि दरात वाढ होण्याची शक्यता आहे। कृषी सचिव विलियम डार्न बुकिडॉनचे गव्हर्नर जोस मारिया जुबिरी ज्युनियर यांच्याकडे निवेदन दिलं। निवेदनात म्हटलं आहे की लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या नकारात्मक आर्थिक परिणामांना कमी करण्यासाठी काही सवलती मिळणं आवश्यक आहे। गव्हर्नर जोस मारिया जुबिरी ज्युनियर यांनी कोरोना रुग्णाच्या पहिल्या नोंदीनंतर 13 एप्रिलपासून 26 एप्रिलपर्यंत दक्षिणी प्रांतामध्ये लॉकडाऊनची घोषणा केली, ज्यामुळे सर्वच उद्योग बंद आहेत। दार यांनी सांगितलं की क्रिस्टल शुगर कंपनी इंक आणि बुकिडॉन शुगर मिलिंग कंपनी यांनी गव्हर्नरच्या आदेशावरून गाळप बंद केलं आहे। दोन्ही कारखाने दक्षिण द्वीप मिडानाओच्या एकूण साखर उत्पादनाच्या 82% उत्पादन करतात, जे इतर देशाच्या एकूण उत्पादनात जवळपास 16% आहे। फिलिपीन्स नियमित साखर आयातक नाही, पण ज्यावेळी आवश्यक असेल तेव्हा साधारणपणे तो देश थायलंडकडून साखर खरेदी करतो। दारनं सांगितलं की लॉकडाऊनमुळे 2 साखर कारखान्यांच्या जवळपास 19,000 कष्टकऱ्यांवर परिणाम झाला आहे।